आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर, आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. कारगिल युद्ध म्हणजे सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अद्भूत दर्शन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नागपुरात विविध उपक्रमांनी कारगिल विजय दिवस साजरा. केंद्रीय संचार ब्युरोच्या कारगिल युद्ध आधारित मल्टीमीडिया दोन दिवसीय प्रदर्शनाचं आज उद्घाटन. 2047 विकसित भारत या संकल्पनेवर आधारित नीती आयोगाची 9वी नियामक मंडळाची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार. आणि पॅरिस ऑलिम्पिकचं आज औपचारिक उद्घाटन. 25वा कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्य दलाचे आभार व्यक्त केले आहेत. हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात त्यांनी कारगिल युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचं बलिदान देशाच्या प्रत्येक नागरिकाला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल असं म्हटलं आहे. कारगिलमध्ये 25 वर्षांपूर्वी आपण केवळ युद्धच जिंकलं नाही तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अद्भूत दर्शन घडवल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज कारगिलमधल्या द्रास इथं युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर ते बोलत होते. भारत शांततेसाठी प्रयत्न करत होता मात्र पाकिस्ताननं आपला अविश्वासी चेहरा समोर आणला असं ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करत आपण त्यांचं शौर्य कायम आठवणीत ठेवून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे असं म्हटलं आहे. 25व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आज त्यांनी या युद्धात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या 6 जवानांचं स्मरण केलं. त्यावेळी ते मुंबईत बोलत होते. भारतामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक तितकाच देशभक्त आहे जितके की सैन्याचे जवान. फक्त फरक इतकाच आहे की सैन्याच्या जवानांना रोज देशभक्ती दाखवण्याची संधी मिळते तर सामान्य माणसाला देशभक्ती दाखवण्याची जास्त संधी मिळत नाही. केंद्रीय संचार ब्युरोच्या कारगिल विजय दिवस रजत जयंती मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनी हा भारत सरकारचा उपक्रम आहे जो सामान्य नागरिकांना देखील आपली देशभक्ती व्यक्त करण्याची संधी देतो असं प्रतिपादन निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी केलं. आज कारगिल विजयाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या युद्धात आपल्या शौर्य आणि पराक्रमानं भारताला विजय मिळवून देणाऱ्या शूर सैनिकांच्या सन्मानार्थ भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर आणि व्हीएमव्ही वाणिज्य जेएमटी कला आणि जेजेपी विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आज आणि उद्या महाविद्यालय प्रांगणात कारगिल विजय दिवस रौप्य जयंती या विषयावर दोन दिवसीय मल्टीमीडिया फोटो प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. तर उद्या समारोप सत्रात निवृत्त मेजर जनरल एपी बाम यांची उपस्थिती राहील. या छायाचित्र प्रदर्शनात कारगिल युद्धाशी संबंधित दुर्मिळ छायाचित्र पाहायला मिळतील. तसंच युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यासह इतर सैनिकांबद्दल आणि युद्धात वापरलेल्या शस्त्रास्त्र तसंच उपकरणांबद्दल माहिती दर्शकांना मिळेल. हे प्रदर्शन सर्वांसाठी निःशुल्क उपलब्ध आहे. कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्धात आपल्या शूरवीरांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान करण्यासाठी नागपूर इथं एअर मार्शल विजयकुमार गर्ग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तत्पूर्वी वायुसेनानगर ते फुटाळा तलावापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. वायुसेनेचे अधिकारी, जवान आणि एनसीसीचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. नागपूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नागपूरतर्फे रेशीमबाग स्थित कविवर्य सुरेश भट सभागृह इथं आज सायंकाळी 4 ते 7 या वेळेत कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या शूरवीरांना संगीतमय श्रद्धांजली देण्यात येत आहे. याशिवाय हेडक्वार्टर मेंटेनन्स कमांडतर्फे कारगिल विजय दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यात वीर नारींचा सन्मान करण्यात आला. कारगिल विजय दिनाच्या रजत जयंतीनिमित्त माजी वायुसैनिक कल्याण संघटना अमर जवान स्मारक समितीच्या वतीनं नागपुरातील अजनी चौक येथील अमर जवान स्मारकाला सलामी देऊन अभिवादन करण्यात आलं. माजी वायुसैनिक कल्याण संघटनेच्या वतीनं 28 जुलै रोजी सकाळी 8:30 अजनी चौकात अमर जवान रॅली आयोजित करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये कारगिल युद्धातील क्षणचित्र पोस्टरच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहेत. रॅलीचा समारोप सकाळी 11:30 होईल ज्यात निवृत्त एअर मार्शल शिरीष देव यांच्या हस्ते कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या निवृत्त सैनिकांना सन्मानित करण्यात येणार आहे. कारगिल दिवसाच्या पूर्वसंध्येला काल भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं नागपुरात नितीन गडकरी यांच्या घरापासून ते शहीद चौकपर्यंत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला हातात तिरंगी झेंडे घेत भारत माता की जय अशा घोषणा देत ही बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी आमदार प्रवीण दटके देखील रॅलीत सहभागी झाले होते. अकोल्यात आज आजी माजी सैनिक सेवाभावी संस्था आणि तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीतर्फे कारगिल विजय दिवसानिमित्त दुचाकी रॅली काढण्यात आली. 2018 पासून नियुक्त झालेल्या उच्च न्यायालयातील 661 न्यायाधीशांपैकी 21 न्यायाधीश हे अनुसूचित जाती प्रवर्गातील, 12 अनुसूचित जमाती प्रवर्गातील, 78 इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आणि 499 न्यायाधीश सामान्य श्रेणीतील आहेत. ही आकडेवारी या महिन्याच्या 22 तारखेपर्यंत असल्याची माहिती कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज लोकसभेत दिली. सरकार सर्व समुदायाच्या प्रतिनिधित्वासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं अनेक पिकांच्या किमान हमी भावात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं आहे. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. केंद्र सरकार सातत्यानं शेतकऱ्यांच्या लाभासाठी निर्णय घेत असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या अनेक वर्षात गव्हासह इतर पिकांचं सरकारकडून खरेदीचं प्रमाण वाढलं असून खतांवरच्या अनुदानातही भरघोस वाढ केल्याचं चौहान यांनी नमूद केलं. राज्यसभेत शून्यकाळात खासदार सुधा मूर्ती यांनी हॉटेल व्यावसायिकांकडून अन्न पदार्थात वापरल्या जाणाऱ्या सिंथेटिक रंग, सिंथेटिक व्हिनेगर तसंच टेस्टिंग पावडरच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधलं. यासंदर्भात नियंत्रणासाठी देशभरात 100 अन्न प्रशिक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांनी सांगितलं. खासदार रजनी पाटील यांनी कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीत होणाऱ्या विलंबाकडे सदनाचं लक्ष वेधलं. पासवान यांनी यावर उत्तर देताना तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया लांबत असल्याचं सांगत सरकार यासंदर्भात सातत्यानं पाठपुरावा करून सदर प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या 9व्या नियामक मंडळाच्या बैठकीची अध्यक्षता करतील. यावर्षीच्या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना विकसित भारत एट 2047 ही आहे. या बैठकीत विकसित भारतासाठीच्या दृष्टीसाठी अप्रोच पेपरवर चर्चा होणार आहे. नियामक मंडळाच्या बैठकीचं उद्दिष्ट हे ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सहभाग आणि सहकार्याला चालना देणं आहे असं नीती आयोगातर्फे कळवण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी रविवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं तयारी सुरु केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगानं 1 जुलै 2024 रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचं वेळापत्रक निश्चित केलं होतं. त्यात आता सुधारणा करण्यात आली आहे अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. पॅरिस ऑलिम्पिकचं आज औपचारिक उद्घाटन होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 11 वाजता हा सोहळा सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन समारंभ मैदानाच्या बाहेर होत असून अंदाजे 10,000 खेळाडू संचलनात सहभागी होणार आहेत. आयफेल टॉवर परिसरात संचलनाची सांगता होऊन ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली जाईल. या संचलनात भारतीय पथकाचं नेतृत्व शरद कमल आणि PV सिंधू करणार आहेत. महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशच्या संघावर 10 गडी राखून विजय मिळवला. बांगलादेशच्या संघानं दिलेलं 81 धावांचं लक्ष भारतीय संघानं 11व्या षटकात एकही गडी न गमावता 54 चेंडू राखून सहज साध्य केलं. भारतातर्फे स्मृती मंधना हिनं 55 तर शेफाली वर्मा हिनं 24 धावा करत विजय मिळवला. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आज शुक्रवारी पहाटे एका माजी नक्षलवाद्याची गोळ्या घालून हत्या केली. जयराम कोमटी गावडे असं या नक्षलवाद्याचं पूर्वाश्रमीचं नाव असून तो भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी होता. विदर्भात आज चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून याचं तिन्ही जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय 30 जुलैपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमान राहणार असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या 24 तासात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड इथं सर्वाधिक 89.1 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आठवडाभरापासून मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं चंद्रपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील विश्रामगृहात आज आढावा बैठक घेतली. तत्पूर्वी बाधित गावांचा दौरा करून त्यांनी पूरपीडितांच्या समस्या ऐकून घेतल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कारगिल युद्ध म्हणजे सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अद्भूत दर्शन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नागपुरात विविध उपक्रमांनी कारगिल विजय दिवस साजरा. केंद्रीय संचार ब्युरोच्या कारगिल युद्ध आधारित मल्टीमीडिया 2 दिवसीय प्रदर्शनीचं आज उद्घाटन. 2047 विकसित भारत या संकल्पनेवर आधारित नीती आयोगाची 9वी नियामक मंडळाची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आणि पॅरिस ऑलिम्पिकचं आज औपचारिक उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.